यशिया अध्याय 65 ज्यांनी विचारले नाही त्यांना मी दर्शन देण्यास तयार झालो, जे शोधत नव्हते त्यांना मी सापडण्यास तयार झालो, ज्या राष्ट्रांनी माझ्या नावाचा धावा केला नाही त्यांना मी म्हणालो मी येथे आहे, मी येथे आहे। मी पूर्ण दिवस आपला हात त्या लोकांसाठी पसरला जे हट्टी आहेत, जे चांगल्या मार्गाने चालत नाहीत, जे आपल्याच कल्पना योजतात आणि आपल्याच विचारांच्या मागे चालतात। ते असे लोक आहेत जे सतत माझे मन दुखवतात, ते बागेत यज्ञ करतात आणि विटावर धूप जाळतात, ते कबरीमध्ये बसून रात्रभर पाहतात आणि डुकरांचे मांस खातात व त्यांच्या पात्रात अंगोळ मांसांचा रस्सा असतो। तरी ते असे म्हणतात, दूर उभा राहा, माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी तुझ्यापेक्षा पवित्र आहे। या गोष्टी माझ्या नाकात जाणाऱ्या धुराप्रमाणे आहेत, अशी अग्नी जी सतत जळत राहते, पहा हे माझ्या समोर लिहिले आहे। मी गप्प बसणार नाही, पण मी त्यांना परतफेड करीन, त्यांचे अन्याय मी त्यांच्या पदरी भरून देईल, त्यांची पापे आणि त्यांच्या वडिलांची पापे मी त्यांच्या पदरी भरून देईल, परमेश्वर असे म्हणतो। पर्वतावर धूप जाळण्याबद्दल आणि टेकड्यावर माझे थट्ट केल्याबद्दल मी त्यांना त्यांची परतफेड करीन, मी त्यांना त्यांच्या पूर्वीच्या कर्माचे फळ त्यांच्या पदरी मोजून देईल, परमेश्वर असे म्हणतो। द्राक्षाच्या घडात जेव्हा रस आढळतो तेव्हा कुणी म्हणते, त्याचा नाश करू नका, कारण त्यामध्ये काही चांगले आहे। मी माझ्या सेवकांच्या बाबतीत असेच करीन, मी त्यांना पूर्णपणे नष्ट करणार नाही, मी याकोबामधून वंशज आणीन आणि यहुदातून माझ्या पर्वताचा वतनदार उत्पन्न करील, माझ्या निवडलेल्यांना ती भूमी वतन मिळेल आणि माझे सेवक तेथे राहतील। मग शारोन मेंढ्यांचे कुरण होईल, अखोरच्या खोऱ्यात गुरांचे विसाव्याचे ठिकाण होईल। या सर्व गोष्टी ज्या लोकांनी माझा शोध केला आहे त्यांच्यासाठी होतील, पण तुम्ही जे परमेश्वराचा त्याग करता, माझ्या पवित्र डोंगराला विसरता, जे तुम्ही गादासाठी मेज तयार करता आणि मणीसाठी मिश्रित मद्याचे प्याले भरून ठेवता, पण मी तुम्हास तलवारींसाठी नेमले आहे आणि तुम्ही सर्व वदण्यासाठी वाकले जाल, कारण मी जेव्हा बोलविले तुम्ही उत्तर दिले नाही, जेव्हा मी बोललो तुम्ही ऐकले नाही, त्याऐवजी तुम्ही माझ्या नजरेत जे वाईट ते केले आणि मला आवडत नसलेल्या गोष्टी करण्याची तुम्ही निवड केली। तेव्हा परमेश्वर माझा प्रभू असे म्हणाला, माझ्या सेवकांना खायला मिळेल पण तुम्ही भुकेले राहाल, माझ्या सेवकांना पाणी मिळेल पण तुम्ही तहानलेले राहाल, माझे सेवक सुखी होतील पण तुम्ही लज्जित व्हाल, माझ्या सेवकांच्या हृदयात आनंदीपणा असल्याने ते सुखी होतील पण तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे लोक रडाल आणि आत्म्याच्या भागाने तुम्ही आक्रंदन कराल। तुम्ही तुमचे नावे माझ्या निवडलेल्यांसाठी बोलावे म्हणून शाप असे ठेवून जाणार। मी प्रभू परमेश्वर तुम्हास ठार मारील, मी माझ्या सेवकांना नव्या नावाने बोलावील। जो कोणी पृथ्वीवर आपला आशीर्वाद देईल तो सत्याच्या देवाच्या ठाई स्वतःला आशीर्वाद देईल, जो कोणी पृथ्वीवर शपथ वाहतो तो सत्याच्या देवाची शपथ वाहील, कारण पूर्वीचे सर्व त्रास विसरले जातील, कारण ते माझ्या दृष्टीपासून लपून आहेत। कारण पहा, मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करणार आणि भूतकाळातील गोष्टीची आठवण होणार नाही, त्यातील एकही मनात येणार नाही, पण तर जे मी तयार करणार त्यामध्ये तुम्ही सदा सर्व काळ आनंद व उल्हास कराल। पहा, मी यरुश्लेमेला हर्ष आणि तिच्या लोकास आनंद असे अस्तित्वात आणीन, मी यरुश्लेमेविषयी हर्ष आणि माझ्या लोकांविषयी आनंद करेन, सुखी होईन, तिच्यात आक्रोश व रडणे पुन्हा ऐकू येणार नाही, तिच्यामध्ये काही दिवस जगेल असे ताने बाळ किंवा वृद्ध मनुष्य त्याच्या काळाआधी मरण पावणार नाही। जो 100 वर्षाचा होऊन मरण पावला तर तो एक तरुण व्यक्ती म्हणून गणला जाईल, 100 वर्षात मरण पावलेल्या एक पापी मनुष्य शाप समजला जाईल। ते घरे बांधतील आणि त्यामध्ये वस्ती करतील आणि ते द्राक्षाचे मळे लावतील व त्याचे फळ खातील। एकाने घर बांधायचे व त्यामध्ये दुसऱ्याने राहायचे, किंवा एकाने द्राक्षमळ लावायचा व दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्ष खायची, असे ते पुन्हा कधीही होणार नाही, कारण झाडाच्या दिवसाप्रमाणे माझ्या लोकांचे दिवस होतील। मी निवडलेले लोक त्यांनी स्वतः तयार केलेल्या गोष्टींचा आनंद लुटतील, ते व्यर्थ श्रम करणार नाहीत किंवा तत्काळ दहशत गाठील आशाला ते जन्म देणार नाहीत, कारण ते आपल्या संततीसहित परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्यांची मुले आहेत। त्यांनी हाक मारण्यापूर्वीच मी त्यांना उत्तर देईल आणि ते बोलत असतानाच मी त्यांचे ऐकेन। लांडगे आणि कोकरे एकत्र सरतील आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल, पण धूळ ही सापाचे अन्न होईल। माझ्या पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो।